आजच्या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण बघतो आहोत की कशा प्रकारे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना या प्रभू रामचंद्रांच्या विषयी वर्णन करून सांगतात. आणि केवळ या एक दोन अध्यायामध्ये पूर्ण रामलीला वर्णन केलेले आहे. तर आजच्या या श्लोकात असा प्रसंग आहे की कशा प्रकारे नुकतच हनुमानजी या लंकेमध्ये प्रवेश केले होते आणि रावणाला त्यांना सीता माता महाराणीला आश्वस्त करतात की प्रभू रामचंद्रांनी जी काही अंगुठी दिलेली होती ती अंगठी त्यांना देत आहेत आणि आश्वस्त करतात की प्रभू रामचंद्र लवकरच येतील आणि तुमची इथून सुटका करतील. आणि मग जाताना थोडी आणखीन सेवा करावी या उद्देशानं ते सर्वत्र भ्रमण करत होते. पण रावण सैनिकांनी त्यांना पकडून त्यांना मृत्यूदंड देणार होते. पण विभीषण त्यांना सांगतात की हा एक दूत आहे आणि त्या दूताला आपण त्याला मृत्यूदंड देता का म्हणे, त्याला थोडी छोटी मोठी शिक्षा करू शकतो परंतु मृत्यूदंड देणं योग्य नाही. आणि मग त्यांच्या विनंतीनुसार मग रावण म्हणतात की या माकडांना त्यांची शेपूट प्रिय असते आणि त्या शेपटीनं ते अग्नी लावण्यासाठी सांगतात आणि त्यांना वाटतं की त्या अग्नीद्वारे काय होईल, यांना शिक्षा होईल. परंतु आपण बघतो की सीता महाराणी तिकडे प्रार्थना करत आहेत की अग्निदेवतेला की हनुमानजींना काही होऊ नये, त्यांना काही जलन होऊ नये. आणि इकडं हनुमानजी विचार करतात ही चांगली संधी आहे आणि मग ते संपूर्ण लंकेचं दहन करतात. आणि जाता जाता रावणाला इशारे देतात की बघ, एक साधारण एक तुच्छ एक नगण्य सेवक प्रभू रामचंद्राचा एक नगण्य सेवक एवढं तुला त्रास देऊ शकतो किंवा एवढं तुझं नुकसान करू शकतो, तर ते प्रभू रामचंद्र साक्षात इथं आल्यावर काय तुझी अवस्था होईल केवळ तू कल्पना कर. आणि या प्रकारे त्याला संकेत देत आहेत जेणेकरून त्यानं त्याची बुद्धी ताळ्यावर येऊन त्यानं प्रभू रामचंद्रांची शरण घ्यावी किंवा योग्य ते कार्य करावं अशी त्यांची अपेक्षा होती. पण रावण इतका त्या कामाच्या अधीन होता की तरी त्याला समजत नाही. आणि मग शेवटी मग प्रभू रामचंद्र येत आहेत आणि कशा प्रकारे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं कशा त्यांनी समुद्रावर सेतू निर्माण केला आणि ते सेतू निर्माण करून या लंकेमध्ये प्रवेश करतायत. आणि आता लंकेमध्ये पण आता सर्व वानर सैनिक काय करत आहे की या ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात जसं एखादा हत्ती पाण्यामध्ये जातो आणि पाण्यामध्ये सर्व उथल पुथल माचून देतो तशा प्रकारे सर्व वानर सेना जी काय त्यांची सगळी स्थानं आहेत त्या सर्व स्थानामध्ये काय ते अस्ताव्यस्त करतायत. आणि त्यामुळे रावण आता भयंकर क्रोधित होतो. आणि आपण बघतो की या ठिकाणी तो काय करतोय की आपले जे वेगवेगळे सैनिक आहेत राक्षसपती निकुंभ कुंभ दुर्माक्ष दुर्मुख सुरांतक नरांतक आणि इतर राक्षस तसेच आपला पुत्र इंद्रजित प्रहस्त अतिकाय विकंपनान शेवटी कुंभकर्णाला सुद्धा पाचारण करत. तर आपण बघू शकतो की इकडे वानर सेवा सर्व प्रभू रामचंद्रांच्या संतोषासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि इकडे रावणाला हे बाकी पण लोक युद्ध करत आहेत पण त्यांचा युद्धाचा उद्देश काय, केवळ रावणाला संतुष्ट करण्यासाठी. आणि एका रावणाला संतुष्ट करण्यासाठी किंवा तो रावणही आपली इंद्रियतृप्ती आपली कामभावना संतुष्ट करण्यासाठी तो सगळ्या लोकांचा उपयोग करतोय की आपले पुत्र असतील आपले बंधू असतील अनेक जण असतील पण तो काय करतोय की बस तुम्ही काय करा माझ्यासाठी जीव द्या आणि त्याच्यासाठी ते प्राणी द्यायला तयार असतात. परंतु काय होतं की सर्वांचा मृत्यू अटळतो. आणि या ठिकाणी आपण बघतो की जो हा प्रहस्त आहे की सेनापती जो रावणाच्या सेनेचा सेनापती होता आणि तो ज्यावेळी हनुमानजी निघून जातात त्यावेळी रावण एक मीटिंग बोलवतो सभा बोलवतो आणि त्या सभेत सांगतो की बघा अशा प्रकारे आहे आणि तुम्ही सर्वजण मला आता पुढचं काय केलं पाहिजे एक चांगला सल्ला द्या. कारण रावण म्हणतो की प्रत्येकाच्या विजयाचं जे मूलक आहे किंवा जर विजयाचं मूळ काय असेल तर चांगल्या मंत्र्याकडून आलेला चांगला सल्ला, तर या सल्ल्यानुसारच एखादा व्यक्ती विजयी होऊ शकतो. आणि म्हणून तो म्हणतो की तो सांगतो की तीन व्यक्ती असतात, एक उत्तम पुरुष मध्यम पुरुष आणि अधम पुरुष रावण त्यांना सांगतोय. आणि रावण म्हणतोय जो उत्तम पुरुष कोण आहे की तो ज्यावेळी तो निर्णय घेतोय त्या निर्णय तो आपले जे समर्थ मित्र आहेत समान सुख दुखवाले जे बंधू आहेत आणि आपले हितचिंतक आहेत यांच्याशी चर्चा करून तो काय करतो, आपलं कार्य आरंभ करतो. आणि तसेच दैवाचा पण तो स्वीकार करतो आणि त्याच्या आधारे तो काय करतो, कार्य करण्यासाठी सुरुवात करतो. तर हे जर कोणी करतो त्याला उत्तम पुरुष म्हणलेलं आहे. दुसरं तो म्हणतो मध्यम पुरुष. जो मध्यम पुरुष असतो तो एकटाच आपल्या कर्तव्यांचा विचार करतो, एकटाच आपल्या धर्मकार्यात मन लावत असतो आणि एकटाच सर्व कार्य करत असतो, तर त्याला मध्यम पुरुष म्हणलेला आहे. आणि अधम पुरुष म्हणजे जो गुण दोषांचा विचार न करता आणि दैवाचाही आश्रय न घेता केवळ मी करतोय असं समजून तो काय करतो, या बुद्धीनं तो कार्य आरंभ करतो आणि नंतर त्या कार्याची पण तो उपेक्षा करतो, तर त्याला काय म्हणलेलं आहे, अधम पुरुष. तर हा रावण सांगतो की अशा प्रकारे मी उत्तम पुरुष आहे, मी तुमच्या सर्वांचा चांगला सल्ला घेऊन मी आता कार्य करणार आहे. आणि म्हणून तो सर्वांना विचारतो. आणि आपण बघतो की जे रावणाचे जे मित्र होते किंवा जे मंत्रीगण होते ते मात्र योग्य नव्हते, ते सर्व आसुर होते. आणि आसुर असल्यामुळे त्यांनी जो योग्य सल्ला त्याला द्यायला हवा होता तर न देता ते म्हणतात की रावण तू घाबरतो का, की तुम्ही मोठमोठ्या गंधर्वांना यक्षांना हरवलेलं आहे, कुबेराला हरवलेलं आहे आणि सर्व ते मोठी लिस्टच त्याच्यापुढे प्रस्तुत करतात, या सर्वांना तुम्ही हरवलेलं आहे तर या साध्या मनुष्य आणि वानरांची काय भीती तुम्हाला, या लोकांना तर आम्हीच काय करेन त्यांना नष्ट करू शकेन, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची चिंता नाही. आणि ते म्हणतात आता वानर येऊन एवढा उत्पात केला, ते म्हणतात नाही 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 आम्ही असावध होतो. आणि असावधान त्यामुळे असावधानचा त्यांना काय केलेला आहे, लाभ उठवलेला आहे. पण जर आम्ही सावध असतो तर मी एकटाच त्या हनुमानजीला काय केलं असतं, नष्ट केलं असतं. अशा प्रकारे ते वेगवेगळे लोक मत सांगतात आणि रावणाला अशा प्रकारे वाईट सल्ला देत आहेत. म्हणून आपण बघितलं पाहिजे कित्येक वेळा आपण पण काही गोष्टी बोलत असतो किंवा सल्ला घेत असतो किंवा आपलं मन मोकळं करत असतो, पण ते जाणलं पाहिजे की तो समोरचा व्यक्ती कोण आहे. की जर व्यक्तीच्या पुढे आपण जर तो व्यक्ती चुकीचा असेल तर आपण काय करू, आपलं मन त्याच्यापेक्षा ओपन करू, उघड करू, तर तो चुकीचा सल्ला देऊ शकतो आणि आपल्या हृदयातील जे काही दुःख आहे किंवा क्लेश आहे त्याचं निवारण व्हायच्या ऐवजी काय होईल, आणखीनच वाढू शकतं. आणि म्हणून योग्य व्यक्ती पुढं आपलं आपण हृदय प्रकट केलं पाहिजे आणि त्याच्याकडून तो सल्ला घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे कार्य करू तर निश्चितपणे आपल्या कार्यामध्ये यशस्वी बनू. आणि जर तसं नाही झालं, चुकीचं झालं, तर त्याचा परिणाम काय होतो, चुकीचं होतं आणि मग आपल्याला त्याचा परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला आपण घेतला पाहिजे. नंतर मग हे प्रस्थ ज्यावेळी अशा प्रकारे बोलतात आणि हे सर्वजण लोक युद्ध तयार सुरू होतं आणि आपण बघतो की हा प्रभुपाद लिहितात की या लोकांच्याकडे केवळ वृक्ष दगड यांच्याद्वारेच ते युद्ध करत होते. त्याचं एक उदाहरण आपण बघू की ज्यावेळी हा प्रस्थ आहे तो सर्व सेना घेऊन त्या ठिकाणी येत असतो आणि युद्धामध्ये तो भाग घेतो आणि जो नल आहेत ते अतिशय पराक्रमाने युद्ध करत होते आणि जे असुर आहेत हे त्यांचा पराक्रम बघून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यावेळी हा प्रहस्त येतो आणि त्यांना सर्वांना रोखून धरतो आणि स्वतः येतो तो आणि बाणांचा वर्षाव करू लागतो. आणि नील आहे तो त्याचं काय करतो की एक मोठा वृक्ष उपटून त्याच्यावर फेकतो आणि त्याच्यावर काहीच प्रभाव होत नाही आणि पुन्हा तो बाणांचा वर्षाव सुरू करतो. तर नील पण डोळे बंद करून सर्व बाणांचा वर्षाव तो काय करतो, झेलू लागतो आणि अतिशय क्रोधित होतो आणि तो काय करतो, दुसरा एक मोठा वृक्ष पडतो आणि त्याच्या रथाचे घोडे मारून टाकतो आणि दुसरा त्याच वृक्षांनी तो काय करतो की त्याचा धनुष्यबाण पण मोडून टाकतो त्यावेळी प्रस्थचा. आणि प्रस्थ अतिशय क्रोधित होतो आणि रथातलं जो मुसळ असतं ते घेऊन तो उडी मारून या अंगदकडे येतो आणि त्याच्याबरोबर तो युद्ध खेळू लागतात, एकमेकांचे प्रहार करू लागतात आणि एकमेकांना चावे घेत आहेत आणि एक मोठा मुसळाचा प्रहार तो नीलच्या या मस्तकावर मारतो आणि तिथून अशी रक्ताची धारा वाहू लागते आणि नल आणखीन क्रोधित होतो आणि तो त्यांना काय करतो की मोठाच्या मोठा एक शिला उचलतो नील आणि तो काय करतो या प्रहस्ताच्या डोक्यावर आणतो आणि त्याचं डोकं मस्तक पूर्णपणे चिंदड्या चिंदड्या होतं, त्याचे तुकडे तुकडे होतात आणि रक्ताचं मोठा थारोळी देते आणि या प्रकारे तो पुरस्त शरीर शोधतो. म्हणजे आपण बघू शकतो की यांच्याकडे एवढे सर्व शक्तिशाली बाण होते पण तरी पण हा प्रस्त काय झाला, परास्त झाला. कारण या ठिकाणी कृपात दोन कारण देत आहेत. एक कारण देत आहेत की सीता मातेच्या क्रोधानं, की सीता मातेचं जे या ठिकाणी कृपात देत आहेत. रावणाच्या सैन्याला सीता देवीचा शाप लागल्यामुळे वानर सैन्य केवळ दगड आणि वृक्ष फेकून यांचा वध करू शकत होते. केवळ वृक्ष आणि दगड फेकून ते त्यांचा वध करत होते. आणि का? कारण सीता महाराणीचा शाप लागलेला. कारण सीता महाराणीच्या इच्छेविरुद्ध या रावणाने त्याला एकदम धूर्तपणाने तिला अपहरण केलं होतं त्याचं. आणि आपण बघतो दुसरं उदाहरण पण या ठिकाणी दिलंय कुंभकर्णाचं, की कुंभकर्ण पण इतका शक्तिशाली होता की त्याला अगोदर उठवण्यासाठीच भरपूर मोठी कसरत करतात सर्व सैनिक आणि नंतर त्याला कसं बसं उठवण्यासाठी यशस्वी होतात. आणि जसं तो उठतो तर तो लगेच विचारतो की का बरं तुम्ही मला अवेळी उठवलेलं आहे. तर निश्चितच रावण कुशल आहे ना, पहिला प्रश्न करतो तो की रावण कुशल आहे ना, तर आणि म्हणतो की तुम्ही मला उठवलं याचं निश्चितच काहीतरी मोठं संकट आलेलं असणार आहे. आणि त्यावेळी विचारतात ते, मग त्यांचा जो सेवक असतो तो सुपाक्ष, तो रावणाचा मंत्री असतो, तो हात जोडून त्यांना सांगतो की अशा प्रकारे की दैव आणि दानवांनी पण एवढा त्रास दिला नव्हता, एवढा वानरांनी या त्रास दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्यापासून रक्षणासाठी रावणाने तुम्हाला उठवण्यासाठी आज्ञा दिलेली आहे आणि तो आपण चला आणि अशा प्रकारे रक्षण करा. कारण रावण पण त्यापासून त्यांच्याच मुळे भयभीत झालेला आहे. तर जो कुंभकर्ण आहे तो लगेच म्हणतो मी आता काय करेन, सरळ युद्धभूमीत जाईन. आणि तिथं त्या सर्व रावणाच्या जे वानर आहेत त्या सर्व वानरांना मी काय करेन, खाऊन टाकेन. आणि अशा प्रकारे तो मोठी वल्गना करतो. आणि मग हे जे सुपाक्ष असतात ते जातात रावणाकडे आणि म्हणतात की त्यांची इच्छा आहे की डायरेक्ट युद्धभूमीवर जायची, का इथं येऊ देत, विचार न करतात. तर रावण म्हणतो नाही पहिला इकडे येऊ देत. आणि मग हे जाऊन निरोप देतात आणि कुंभकर्ण रावणाजवळ येतो आणि रावण सर्व काही सांगतो. आणि ज्यावेळी सांगितल्यावर कुंभकर्णही त्यांना उपदेश करू लागतो की बाबा की हे करणं योग्य नाही आहे. आणि चांगल्या मंत्र्यांचं तोही हे देतो की सर्वांशी चर्चा करून कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजेत. आणि तोही त्यांना उपदेश करतोय आणि चांगल्या मंत्र्यापासून. आणि जे मंत्री चुकीचा निर्णय देतात त्या मंत्र्यांना ते कार्यामध्ये त्याला सहभागी करून नाही घेतलं पाहिजे. केवळ जो आपलाच लाभ होणार या उद्देशानुसार ते काय करत आहेत, सल्ला देत आहेत. तर ते मंत्री काही कामाचे नाही आहेत. अशा प्रकारे तो भरपूर त्यांना ज्ञान देतो. पण बघतो की रावण भरपूर या सीतेप्रती खूप आसक्त झालेला आहे. आणि त्यावेळी मग तो विचार करतो की ठीक आहे तू माझा बंधू आहेस की तुला संतोषासाठी मी आता कार्य करतो. तो म्हणतो की हे रावणच काय, ते म्हणतात मी कोणत्याही सैनिकाला नाही, मी एकटाच जाऊन या सगळ्यांना काय करतो, संपवतो. पण रावण म्हणतो नाही नाही नाही, तू काय कर, थोडी सेना घेऊन जात जे तुझ्या आजूबाजून रक्षण करतील, नाहीतर हे वानर सर्व बाजून तुला काय करतील, त्रास देतील. त्याऐवजी ह्या थोडी सैन्य घेऊन जा. आणि ते सैन्य घेऊन त्या ठिकाणी होतो. आणि जसं ते वानर सेना बघते की कुंभकर्ण आलेला आहे, कुंभकर्णाला ज्यावेळी जाग करत होते भरपूर काही त्याच्यावर क्रिया करतात, पण ज्यावेळी 1000 हत्ती त्याच्यावर चालवतात, चालव नाही पळवतात, त्यावेळी काय होतं की तो राव कुंभकर्ण जागा झालेला असतो. म्हणजे किती आवाडव्य होता याची आपण कल्पना करू शकतो. आणि अशा या वानरा कुंभकर्ण ज्यावेळी वानर सेना बघते त्यावेळी भयग्रस्त होऊन ती पळू लागते, तिथून ते थांबत नाहीत वनान. आणि सगळं जण कोणी डोंगरांचा आश्रय घेत आहे, कोणी गुफांचा आश्रय घेत आहे, सगळी जण पळू लागतात. मग त्या ठिकाणी हे जे नील आहेत ते त्या ठिकाणी येत आहेत आणि ते सर्वांना काय करत आहेत, सॉरी अंगद जे सेनापती असतात तर ते येऊन त्यांना उपदेश करतात की तुम्ही जाऊ नका, आपण सर्वजण मिळून याच्यावर काय करू, प्रहार करू. आणि तुम्ही जाऊ नका, आणि जरी तुम्ही कुठे गेला तर ते म्हणतात पृथ्वीवर कुठेही स्थान नाही असं की तुम्ही सुरक्षित राहू शकाल. कारण त्याचं म्हणणं होतं की या सुग्रीवाच्या क्रोधानं तो तुम्हाला नष्ट करून टाकेल. आणि त्यामुळे तुम्ही कुठं जाऊ नका, या आणि या ठिकाणी आपण प्रत्यहारला करूया. आणि मग कसं बसतं ते धीर बाळगतात आणि त्या ठिकाणी येतात आणि ते या कुंभकर्ण, कुंभकर्ण अतिशय विशाल असा होता तो, आणि तरी तो कुंभकर्ण काय करायचा, केवळ त्या माग केवळ चालला तरी तो अनेक वानरांना काय करायचा, तो चिरडून टाकायचा. आणि अशा प्रकारचं जो अति काय असं शरीर होतं आणि त्यावेळी तो अनेक वानरांना तो खाऊ लागतो. नंतर मग अनेक मोठमोठे योद्धे येत आहेत, त्याच्यावर प्रहार करतात. हनुमानजी पण येतात, मोठा पर्वत घेऊन येत आहेत आणि त्याच्या छातीवर मारतात. आणि या कुंभकर्णाचं पण थोडस त्याला काय होतं, इजा होते आणि तो क्रोधित होतो आणि तो पर्वत काय करतो, हनुमानजींच्या छातीवर मारतो. आणि हनुमानजी पण काय होतात की तो रक्त ओकू लागतात. आणि हे बघून सगळी जी असुर सेना होती ते सर्व लोक काय करतात, मोठमोठ्यानं आवाज करू लागतात विजय उत्सव साजरा केल्याप्रमाणे. आणि मग हनुमानजींना पण होतो, सुग्रीव येतात तेही त्यांच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यावरही तो पर्वत म्हणजे जे काय टाकलेले आहेत आणि जे काय वानर वृक्ष टाकायचे, मोठमोठे दगड टाकायचे, केवळ त्याला काय स्पर्श, जसं हत्तीच्या अंगावर फुले पडावीत त्याप्रमाणे त्याला वाटत होतं या कुंभकर्णाला. तर अशा प्रकारे त्याला मारणं जवळजवळ अशक्यप्राय होतं. परंतु आपण बघतोय की रामचंद्र लक्ष्मण जी येत आहेत आणि लक्ष्मण जी काय करतायत, त्यांच्यावर अनेक बाण चालवतात आणि त्यांचा जो पराक्रम आहे दाखवतात. आणि हा कुंभकर्णही म्हणतो की तुझ्या पराक्रमामुळं मी अतिशय संतुष्ट झालेलो आहे, पण मला काय करायचं आहे, त्या प्रभू रामचंद्र मारायचं आहे. जर मी त्यांना मारलं तुम्ही सगळे आपोआपच मृत होऊन पडणार आहेत आणि त्यामुळे मला प्रत्येकाची शुद्ध नाही, मला त्यांना मारायचं आहे. आणि म्हणून तो लक्ष्मणांना म्हणतो मला तिकडे जाऊ दे, पण लक्ष्मण जाऊ देत नाहीत. आणि त्यांना मारत असतात तर तो काय करतो, त्यांना दूर सारून तो पुढे जातो प्रभू रामचंद्रांच्याकडे. आणि प्रभू रामचंद्र पण त्यांना मारण्यासाठी अनेक बाण सोडत असतात, पण त्या बाणांचा पण त्याला काही प्रभाव होत नसतो. आणि तो पुन्हा सर्व काय करतो, आपल्या गदेने आणि सर्व काही मारत असतो. पण प्रभू रामचंद्र बघतायत आणि एक आपलं वायुवस्त्र काढतात आणि त्या वायुवस्त्राद्वारे त्याचा एक हात काय करतायत, छाटून टाकतात. आणि त्याचा एक हात होता, दुसऱ्या हाताने तो काय करतोय, मोठा वृक्ष उचलून घेतोय आणि त्याच्या बाकीची शस्त्र पण होती प्रभू रामचंद्रांनी पाळली. मग तो वृक्ष घेतोय आणि प्रभू रामचंद्रांच्या दिशेने जातो. तर प्रभू रामचंद्र काय करतात, त्या वृक्षासहित त्याचा हात काय करतात, छाटून टाकतात. आणि अशा प्रकारे भगवान त्याला नंतर त्याचा मृत्यू करतात. तर प्रभू रामचंद्र की जय. तर अशा प्रकारे हा कुंभकर्ण एवढा शक्तिशाली होता, परंतु त्याचा पण ते काय करतायत, वध करतायत. आणि रूपात या ठिकाणी ही दोन कारणं देत आहेत. एक आहे की सीतादेवीला शाप, सीतादेवीचा शाप लागल्यामुळे वानर सैन्य केवळ दगड आणि वृक्ष फेकून त्यांचा वध करू शकत होते. दैव आणि पुरुषाकार असे दोन प्रकारचे बळ असते. दैव म्हणजे दिव्य शक्ती, तर पुरुषाकार म्हणजे स्वतःच्या बुद्धी आणि देहाचे बळ. दैव सदैव एका जडवादी मनुष्याच्या बळाहून अधिक श्रेष्ठ असते. तर इथं ही दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक आहे सीता महाराजांचा त्यांना शाप लागलेला आहे आणि दुसरा म्हणजे की भगवंतांची शक्ती, दैवी शक्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. तर आपण बघू शकतो की व्यक्ती कितीही शक्तिशाली असला पण जर त्याला शाप मिळाला तर त्याचं ते शक्ती, त्याचं ते जे काही सामर्थ्य आहे ते ऐनवेळी त्याला उपयोगाला येत नाही, त्या शापामुळे त्याचं सर्व काही नष्ट होऊन जात असतं. आणि म्हणून बघू शकतो की रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत असे कितीतरी मोठे मोठे योद्धे होते, परंतु वानर सेनेपुढं आणि प्रभू रामचंद्रांच्या पुढं त्यांचा निभाव लागला नाही. तर का, कारण ते म्हणतात की दैव म्हणजे दिव्य शक्ती, हे दैव आहे म्हणजे दिव्य शक्ती आहे. आणि पुरुषाकार, पुरुषाकार म्हणजे जो कोणी आपलं स्वतःचं बळ आणि या स्वतःच्या बळाच्या द्वारे तो प्रयत्न करत असतो. आणि प्रभुपाद म्हणतात या स्वतःच्या बळापेक्षा दैव बळ हे काय नेहमी श्रेष्ठ असतं. आपण बघतो की ज्यावेळी यशोदा माता पण भगवंतांना बांधत होते तर बांधताना दोन बोट दोरी कमी पडते. तर आचार्यगण सांगतात दोन बोटे दोरीचा अर्थ काय, एक आहे आपले प्रयत्न, की आपले प्रयत्न असले पाहिजेत, आणि दुसरी म्हणजे काय आहे की भगवंतांची कृपा किंवा हे दैव, हे दैव शक्ती आपल्याकडे असली पाहिजे आणि तरच आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. अर्जुनाचा आपण बघू शकतो की अर्जुन ज्यावेळी या महाभारताच्या युद्धामध्ये रणांगणावर उपस्थित होता त्यावेळी पांडवांच्या बाजूने काय होते केवळ 7 अक्षौहिणी सेना होती आणि कौरवांच्या बाजूने किती अक्षौहिणी सेना होती 11 अक्षौहिणी टोटल 18 अक्षौहिणी सेना होती म्हणजे 4-7 अक्षौहिणी सेना कुठं आणि 11 अक्षौहिणी सेना कुठं आणि तरी अर्जुनाच्या पुढे जे भीष्म होते द्रोण होते कृपाचार्य होते तर यांची तुलना केलेली आहे मोठमोठ्या तिमिंगल माशांची. प्रभुपाद समजावतात की जे तिमिंगल मासे आहेत तर ते मोठमोठ्या देवमास्यांना गिळंकृत करतात आणि हे देवमासे मोठमोठ्या जहाजांना गिळंकृत करत असतात. म्हणजे आपण बघू शकतो की हे तिमिंगल मासे किती मोठे असतील आणि अर्जुन त्या अर्जुनापुढे ते मोठे तिमिंगल माशाप्रमाणे होते पण तरी पण त्या युद्धामध्ये अर्जुन काय झाला यशस्वी झाला. का बरं यशस्वी झाला कारण त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला की भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांनी काय केला कार्य केला. जर त्यांनी आपल्या मन आणि बुद्धीचा आश्रय घेऊन कार्य केलं असतं तो पराजित झाला असता पण त्यांनी काय केलेलं आहे भगवंतांच्या आश्रय घेतला आणि भगवंत ते सांगतात की यशो लभस्व की तू काय कर केवळ तू निमित्त मात्र भव्य सव्य साचे केवळ निमित्त म्हणून तू युद्ध कर आणि जर तू युद्ध केलास तर तू यशो लभस्व यशाला तू प्राप्त होशील. आणि म्हणून आपण बघतो की इथं प्रभुपाद हे सांगतात की परमेश्वरी कृपेवर अवलंबून राहून आपण अत्याधुनिक शस्त्रे नसली तरी शत्रूला तोंड दिले पाहिजे. या सर्व श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात मा मनुस्मरण युद्ध च माझे चिंतन करून युद्ध कर. म्हणजे आपण बघतो की जरी आधुनिक शस्त्रे नसली तरी आपण शत्रूला तोंड दिलं पाहिजे. आपण म्हणा आपण कुठे युद्ध शस्त्रार्थ करतो पण रात्रंदिवन आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरिक मन बाह्य जन की जे मन आहे ते एखाद्या भयंकर शत्रूपेक्षाही काय ते भयंकर परम शत्रू म्हणलेलं अनियंत्रित मन आहे. भगवान त्याला म्हणतात अपरम शत्रू आहे. तर या परम शत्रू बरोबर आपल्याला युद्ध करायचं आहे. मग आपण आपल्या शारीरिक बळाद्वारे आपण प्रयत्न करत असतो त्याला जिंकण्यासाठी त्याला नियंत्रित करण्यासाठी परंतु आपलं शारीरिक बळ किती पण केलं तरी काय कमीच पडणार आहे. पण त्यासाठी आपण या ठिकाणी लिहिले आहे की आपण आपल्या पूर्ण शक्तीने शत्रूला तोंड दिले पाहिजे परंतु विजयासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कृपेवर अवलंबून राहिलं पाहिजे. तरी खूप महत्वपूर्ण आहे की आपण आपल्या शत्रूला किंवा या मनाला नियंत्रण करण्याचा अनेक प्रयत्न करतो पण आपली अवस्था कशी होते त्या हत्तीसारखी होते. जसं हत्ती आहे की हत्तीला जो महूत आहे तो काय करतो लहानपणीच घेऊन येतो. लहान पिलू वासुरा म्हणजे छोटं पिल्लू असतानाच त्याला घेऊन येतात आणि ते घेऊन आल्यानंतर त्याला काय करतात एका मजबूत अशा खुंटीशी बांधतात आणि तो हत्ती भरपूर प्रयत्न करतो त्या खुट्टीला उपडण्याचा परंतु ती खुट्टी मजबूत असल्यामुळे ती उपडू शकत नाही आणि तोच हत्ती नंतर हळूहळू मोठा होतो आणि मोठमोठी झाडं समोर तो उपडत असतो परंतु जी खुट्टी असते त्याची त्यावेळी ती मजबूत नसते ती साधारण खुट्टीला बांधत असतात पण त्याने मनामध्ये खूणगाठ बांधलेली असते की ह्या खुट्टीला उपडू शकत नाही. ती खुट्टीला उपडून तो स्वतंत्र होऊ शकतो पण त्याने काय केलेलं असते मनात खूण बांधलेले मी सगळी झाडं उपडू शकतो पण ही खुट्टी उपडू शकत नाही. का कारण लहानपणी त्याने प्रयत्न केलेला होता त्यावेळी नव्हती उपडलेली पण आता शक्तिशाली झालाय पण तरी ते उपडू शकतो सहज पण प्रयत्न करत नाही. का कारण तो आपला धैर्य हरवून बसलेला असतो. तशाच प्रकारे आपण पण या मनाशी संघर्ष करतो आणि संघर्ष करताना आपल्याला लक्षात येतं की अरे हे मन काय आपल्याला येणार नाही वशीभूत होणार नाही. जसं अर्जुन म्हणतो की चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याम निग्रमने वायुरीव सुदुष्करम की अर्जुन तर मोठमोठे त्याच्याकडं तो वेगवेगळे अस्त्र चालवत होता सर्व काही शस्त्रविद्या त्यांनी प्राप्त केलेली होती आणि शस्त्रविद्या करणं प्राप्त करणं म्हणजे मनावर पूर्णपणे नियंत्रण असणं आणि असं असून पण अर्जुन भगवंताला म्हणतो की या मनाला नियंत्रण करू शकत नाही. का चंचल हे म्हणे कृष्ण हे खूप चंचल आहे प्रमाती आहे एकदम वेड झालेलं आहे आणि बलव एकदम शक्तिशाली अशा मनाला आणि दृढ आहे एकदम तर या मनाला मी नियंत्रण करू नये. वायुरिव सुदुष्कर्ण, हवेला जितकं नियंत्रण करणं कठीण आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण या मनाला नियंत्रण करणं आहे. आणि म्हणून मग भगवंत पण सांगतात अभ्यास योगयुक्तेने, की अभ्यास आणि प्रॅक्टिस बाय मॅन परफेक्ट, की सरावण काय होऊ शकतो तू त्याला प्राप्त कर. वैराग्य आणि अभ्यास या दोन गोष्टी भगवान सांगतायत. तर अभ्यास आपण प्रत्येक गोष्टीचा केला पाहिजे. आणि या हत्तीप्रमाणे भगवान सांगतायत की तू तुझा प्रयत्न कर. जसं एकदा प्रभूंना एक व्यक्ती प्रश्न करतो की प्रभाजी मी जप करतो पण माझं मन आहे ते नियंत्रित होत नाही आहे. तर प्रभू त्यांना म्हणतात अरे इथं मनाचा प्रश्न कुठे येतो, की तू जे काय बोलतोस हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तू जे काय बोलतोस तू तिथं काय करायचं आहे केवळ ऐकायचं, बस एवढं तू काय कर सवय कर, बाकीचं मनाचं तू चिंता करू नकोस. तर अशा प्रकारे आपण सराव केला तर आपले जप काय होऊ शकतो चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर कोणी विचारेल की माझ्या जपामध्ये सुधारणा होते याला काय आहे की नाही, म्हणजे कसं बरं मी ओळखू शकतो. तर आनंद वृंदावन प्रभू सांगत होते चार गोष्टी. ते सांगतात की पहिली गोष्ट सांगत होते की कशा प्रकारे आपण बघतो की ज्यावेळी नामजप करू लागतो तर कित्येक वेळा आपल्याला झोप येत असते. तर ते म्हणतात की ही दिवसेंदिवशी झोप कमी झाली पाहिजे किंवा गेली पाहिजे झोप नामजप करतेवेळी. तर आपण ओळखलं पाहिजे की माझ्या जपामध्ये काय होतोय मी प्रगती करत आहे. आणि ते म्हणतात की ज्यावेळी आपण जप करतो की त्यावेळी आणखीन जप करण्याची काय झाली पाहिजे इच्छा झाली पाहिजे. आणि जर इच्छा होत नाही केवळ 16 माळांमध्येच मी आनंदी आहे तर म्हणायचं मग ते अजून नाही प्रगती, आणखीन जप करण्याची त्याची इच्छा वाढली पाहिजे. नंतर तिसरा गोष्ट सांगतात चेक पॉईंट, ते म्हणतात की सेवाभाव माझा वाढतोय की नाही, भगवंताप्रती भक्तांच्या प्रती जो सेवाभाव आहे तो माझा दिवसेंदिवस वाढला पाहिजे. आणि जर वाढत नसेल तर समजायचं की अजून आपली या जपामध्ये माझी प्रगती होत नाही आहे. आणि ही सेवा पण कशी निष्काम भावनेने, असं नाही की हा मी सेवा करेन पण मला हे प्राप्त होईल, तर या गोष्टी असेल तर अजून आपल्याला बरीच प्रगती करायची आहे. नंतर ते सांगतात भक्तांचा संग करण्याची दृढ इच्छा होणे दिवसेंदिवस, अरे मला भक्तांचा संग केलाच पाहिजे, माझ्या भक्तांच्या संघामध्ये मला जप केला पाहिजे श्रवण कीर्तन केलं पाहिजे. जर ही इच्छा वाढत असेल तर निश्चितपणे आपण समजलं पाहिजे की आपली जपामध्ये प्रगती होत आहे. तर या गोष्टी झाल्या पाहिजेत. पुढे या ठिकाणी म्हटलेलं आहे की शत्रूला आपण आपल्या पूर्ण शक्तीने शत्रूला तोंड दिले पाहिजे आपलं पूर्णपणे. असं नाही की मी जप करत राहीन आणि एक दिवस काय होईल मला कृष्ण प्रेम प्राप्त होत जाईल किंवा माझं मन नियंत्रित होईल असं नाही. त्याला आपल्याला जाणीवपूर्वक काय करायला लागणार आहे प्रयत्न करावे लागणार आहेत की चांगला जप होण्यासाठी आणि चांगली साधना होण्यासाठी त्याला काय करावं लागेल मनाला पूर्णपणे नियंत्रित होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. पण विजयासाठी मात्र भगवंतावर अवलंबून पाहिजे की भगवंतांच्यावर आपण काय पाहिजे अवलंबून पाहिजे. आपण असं नाही की कोणी भौतिकवादी लोक म्हणतात लात मारेन तिथं पाणी काढेल, कारण त्यांच्या प्रयत्नावर त्यांना पूर्ण विश्वास असतो की मी करणार की होणार. परंतु भक्त मात्र काय असतात पूर्णपणे भगवंतावर प्रयत्न मात्र पूर्णपणे करतात आणि त्याचं जे फळ प्राप्तीसाठी मात्र भगवंतावर अवलंबून असतात. जसं भक्तिदान ठाकूर म्हणायचे की मी ते ठिकाणी जाईन कधी भगवंतांची इच्छा असेल तर, मी ते कार्य करेन भगवंतांची इच्छा असेल. प्रत्येक गोष्टीला ते काय करायचे भगवंतांची इच्छा जोडायची, कारण की भगवंतांच्या इच्छेशिवाय ते कार्य होऊ शकत नाही. जसं आपण अर्जुनाचं बघतो की भगवंतांची इच्छा होती की या अधर्माचं निर्दालन व्हावं या कौरववादी सर्वांचा नाश व्हावं, आणि मग ज्यावेळी ती गोष्ट होती ती भगवंतांच्याकडून करून घेतात. पण ज्यावेळी तेच अर्जुन काय करतात ज्यावेळी शोक करतात ज्यावेळी भगवान निघून जातात त्यावेळी ते काय म्हणतात वंचितो अहम की हरी ना हरी बंधुना, की भगवंतांच्यापासून मी वंचित झालेलो आहे. तर ते म्हणतात की साधे गवळीचे लोक होते पण मी त्यांना काय करू शकलो नाही हरवू शकलो नाही, की माझ्याकडे तोच अर्जुन मी आहे तोच गांडीव माझ्याकडे आहे तेच रथ तेच घोडे माझ्याकडे आहेत, पण तरी पण या लोकांच्याकडून मी आज अपयशी ठरलोय. का? कारण भगवंत नाही आहेत तो जाणतो. तशा प्रकारे भगवंत कृपादी तात्पर्य देतात की भगवंताचं जे कार्य तडी जाण्यासाठी भगवंत त्याला काही शक्ती दैव शक्ती ते प्रेरित करतात, प्रेरणा देतात आणि ते कार्य झाल्यानंतर ती शक्ती ते काढूनही घेऊ शकतात. आणि त्यामुळं भगवंतांच्या प्राप्त झालेल्या शक्तीवर कोणी गर्व करू नये असं प्रभुपाद त्या ठिकाणी लिहितात. तर या प्रकारे आपण जाणलं पाहिजे की कधीही जसं इथं रावणाने या सीतामातेचा अपराध केला होता, तर सीतामातेचा जो अपराध आहे किंवा वैष्णव अपराध, चैतन्य महाप्रभू काय म्हणतात त्यांना, हाती माता अपराध, की ज्यावेळी आपण एवढी चांगली साधना करत आहोत, सर्व काही कार्य करत आहोत, जर आपण वैष्णवांच्या प्रती अपराध करू तर निश्चितपणे काय होणार आहे, इकडं आग पेटवतोय आणि त्याच्यावर मोठं पाणी टाकतोय, तर ती पेटणार आहे का? नाही. त्याचप्रमाणे आपले हे प्रयत्न राहणार आहेत, ते केवळ काय होणार आहे, केवळ श्रमही केवळ होणार आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळी चांगली साधना चांगले प्रयत्न करतो त्याचबरोबर वैष्णवांशी पण चांगले संबंध बनण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि तर मग आपण वैष्णवांच्या कृपेने आपण काय करू शकतो की या मायारूपी शत्रूवर आपण विजय प्राप्त करू शकतो. अन्यथा या मायारूपी दुरत्तया, भगवान म्हणतात दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्तया. दुरत्तया म्हणजे तिला कुणीही पार करू शकत नाही, पण मामेव प्रपद्यते, की भगवंतांचं शरण घेतल्यावर, भगवंतांनी म्हणजे भगवंतांचं नाव हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवंतांचं नाम असेल, भगवंतांचे भक्त असतील तर भगवंतांची सेवा असेल, तर याद्वारे आपण काय करतोय, त्यांचा आश्रय घेतोय. आणि त्याद्वारे मग भगवंत म्हणतात मामेव प्रपन्नते, की तो मग माझी प्राप्ती तो करू शकेल. तर या प्रकारे या ठिकाणी सांगितलंय की दोन गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे जे सीतामानच्या प्रती त्यांना अपराध केला तशा प्रकारे आपण इतरांच्या प्रती अपराध करू नये, आणि दुसरी गोष्ट आहे दैवबळ, कारण हे दैवबळ काय श्रेष्ठ असं जसं म्हणलंय की खुदा मेहरबान तो गदा भी पहलवान. तर एक महा हे जर भगवंतांची कृपा असेल, गाढव जरी असेल तरी ते काय होऊ शकतं, मोठं पहलवान म्हणून कार्य करू शकतो. पण जर भगवंतांची कृपा नसेल तर मग या कुंभकर्णासारखं होईल, की कुंभकर्ण एवढा मोठा शक्तिशाली होता, सर्व काही त्याच्याकडे शक्ती होती, परंतु ते परास्त झाला या वानरसेनेमुळं आणि भगवंतांच्या या केवळ बाणांच्या समोर. तर म्हणून आपण जे काय आपल्याकडे जे कौशल्य असेल, जे काही कला असेल, तर ती सर्व कला आपण भगवंतांच्या सेवेत काय केले पाहिजे, वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर अशा प्रकारे आपण प्रयत्न करू तर निश्चितपणे भगवान संतुष्ट होतील आणि आणखीन आणखीन कला आपल्याला ते प्रदान करतील, आणि त्याद्वारे त्यांची सेवा आणि त्यांचं कार्य पूर्णतडे जाऊ शकतो. आणि त्याचवेळी आपण चैतन्य महाप्रभू आणि प्रभुपादांना पण संतुष्ट करू शकतो. प्रभुपादांचं पण बघू शकतो उदाहरण की प्रभुपादांच्याकडे काही नव्हतं, केवळ 40 रुपये होते, पण पाश्चात्य देशात जाऊन त्यांनी सर्व लोकांना त्यांनी परावर्तित केलं. का बरं परावर्तित केलं? केवळ एकच गुरूंची इच्छा, गुरूंच्या आज्ञेसाठी लाईफ अँड सोल, की त्यांनी जीव की प्राण, गुरूंची जी आज्ञा आहे ती स्वतः जीव की प्राण मानली, आणि हरिनामावर अतूट असा त्यांचा श्रद्धा विश्वास होता, आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण जगाला त्यांनी परिवर्तित केलं. तर हे कोणी बाहेरच्या व्यक्तीनं ऐकलं त्याला विश्वासच बसत नाही की कसं काय बरं होऊ शकतं ही गोष्ट, पण ही केवळ काय आहे, एक दैवी शक्ती आहे. आणि ही शक्ती आहे काय की नाही तार प्रवर्तन, श्लोक आहे कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन, की भगवंतांची कृपा असल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही, किंवा जे काही गोष्टी घडणार आहेत हे भगवंतांची कृपा असं, गुरूंची आणि भगवंतांची कृपा असावी लागते. मुखोम करोती वाचालम पंगुम लंगायते गिरी तम तव कृपा वंदे हेम श्री गुरु दीन तारिनम, की भगवंतांच्या गुरूंची कृपा असेल तर अंधा देके तारागण. कृष्णदास कविराज गोस्वामी पण म्हणतात चैतन्य चरितामृतमध्ये की जर भगवंतांची गुरूंची कृपा असेल आंधळा व्यक्ती सुद्धा काय करतो की चंद्र चांदण्या बघू शकतो. पंगू लंगायते गिरी, की जो पांगळा व्यक्ती आहे तो पर्वत सुद्धा पार करू शकतो. तशाच प्रकारे आपण पण काय आहोत, त्या पंगूपेक्षा व्यक्तीपेक्षाही जास्त पंगू आहोत, कारण आपलं मन आपली बुद्धी सर्व काय आहे पंगू झालेलं आहे, कारण या भौतिक जगामध्ये आपण करोडो वर्षापासून आहोत आणि त्यामुळं मायेनं आपल्याला सगळ्यांना काय केलेलं आहे, पंगू करून ठेवलेलं आहे, आणि त्यामुळं आपल्याकडे आपली अवस्था त्या जांबवानासारखी झालेली, हनुमानजींसारखी जे शाप लागून सर्व शक्ती विसरलेले आहेत, आणि त्यामुळं एकाला जांभवण यावं लागतं आणि तो सांगून आठवण करून देतो की अरे बाबा की हे करू शकता तुम्ही, तुमची भक्ती, तुमचा चांगला जप, चांगली साधना आणि मनावर नियंत्रण ह्या सर्व गोष्टी करू शकता, पण त्यासाठी एका जांभवणाची आवश्यकता आहे. जसं गुरु महाराज कृपादायक सांगतात की प्रत्येक जीव नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयात हे कृष्ण प्रेम बसलेलं आहे, पण त्याच्याचं श्रवणादि शुद्ध चित्त आहे. कुणाद्वारे तरी श्रवण आपल्याला झालं पाहिजे आणि ज्ञानाद्वारे ते कृष्ण प्रेम, भगवंतांच्या प्रतीचं प्रेम प्रकट होईल. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असेल तर एक प्रश्न घेऊ शकतो. ऐकलं बघ, खूप सुंदर असा प्रश्न आहे श्रीमान्य अधिपती पंचा, की कोणतंही कार्य म्हणजे आपण करतो ते गुरुंची इच्छा आहे की नाही हे कसं समजायचं. तर एका तात्पर्यात प्रूपात लिहितात, विसरलो ते तात्पर्य, तर त्या तात्पर्यात प्रूपात लिहितात की गुरूंच्या जे त्याच्यामध्ये लिहितात की गुरूंशी त्याने हे केलं पाहिजे, म्हणजे भगवंत म्हणतात ना काय तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्याच्यामध्ये सांगितलं आहे गुरूंचे आणि जे अधिकृत व्यक्ती आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुढे गेलं पाहिजे. खूप सुंदर वेळ तुम्ही विसरलो, तुम्हाला दाखवून देतो तात्पर्य सांगतात. म्हणजे त्याच्यात कुणी म्हणू नये की भगवंतांनी मला हे प्रेरित केलं आणि मी हे कार्य करतोय परमात्माने, पण ते म्हणतात गुरूंशी त्याने काय केलं पाहिजे ते कन्फर्म केलं पाहिजे ती गोष्ट की बाबा असं असं, की म्हणतात नाही विनर येईल, म्हणजे काय म्हणतात आंतरिक इच्छा, आंतरिक इच्छा ही माझी आंतरिक इच्छा आहे, माझी यांत्रिक इच्छा आहे. तर अशा प्रकारे लोक आज कार्य करायला लागलेत, पण कृपा त्या तात्पर्य लिहितात की ती त्यांना इच्छा आहे की असं आहे, भगवान तुम्हाला प्रेरणा देत आहे ठीक आहे, पण त्याची तुम्ही काय केलं पाहिजे गुरु आणि अथॉरिटीशी तुमचं गुरुने अरे बाबा मला हे करण्याची इच्छा आहे, हा जर गुरु आणि अथॉरिटी म्हणे हा करा, तर त्यांच्या आशीर्वादाने आपण पुढे जाऊ शकतो. आणि जर मला नुसतंच वाटतं ते केलं पाहिजे आणि यांची इच्छा नाही तरी मी पुढे जातोय, तर ते काय लक्ष्मण रेखेला ओढून पुढे गेल्याप्रमाणे आहे. आणि तिथं कोण आहे, रावण आहे. भलेही तू साधू आहे, भलेही तिथं साधू आहे, तो भिक्षा द्यायला आपण चाललोय, आपल्याला वाटतं त्याला दिलं पाहिजे, शास्त्रात सांगितलंय साधूला दान दिलं पाहिजे, पण आपण लक्ष्मण रेखा पार करून जातोय. मग तो रावण, तो साधू साधू न राहता रावण म्हणतो आणि अपहरण करून घेऊन जात. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. Yeah.